आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची घोषणा. व्यापार, सुरक्षा, संरक्षण भागीदारी, गतिशीलता, आपत्ती जोखीम व्यवस्थापन आणि ग्रीन हायड्रोजन आदी करारांचा समावेश. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणार. आणि 19 वर्षांखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 6 फेरीतल्या सामन्यात भारताचं झिम्बाब्वेपुढे विजयासाठी 353 धावांचं आव्हान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यात झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची घोषणा झाली. यात व्यापार, सुरक्षा, संरक्षण भागीदारी, गतिशीलता, आपत्ती जोखीम व्यवस्थापन आणि ग्रीन हायड्रोजन आदी करारांचा समावेश आहे. हा करार ऐतिहासिक असून यामुळे शेतकरी तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना फायदा होईल, असं प्रधानमंत्री संयुक्त निवेदनात म्हणाले. यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल आणि जागतिक पातळीवर पुरवठा साखळी मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातले संबंध अधिक दृढ झाले असून हे करार सामायिक समृद्धीसाठीचा आराखडा आहेत असं सांगत हे करार जागतिक स्थिरतेसाठी आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातला मुक्त व्यापार करारामुळे उत्पादन आणि सेवा क्षेत्राला चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आज भारत ने अपने इतिहास का अब तक का सबसे बड़ा फ्री ट्रेड एग्रीमेंट संपन्न किया है. हमारे किसानों, हमारे छोटे उद्योगों, इसके यूरोपियन मार्केट तक पहुंच आसान बनाएगा, मैन्युफैक्चरिंग में नए अवसर पैदा करेगा और हमारे सर्विसेज सेक्टर के बीच सहयोग को और प्रबल करेगा.
हा करार एक ऐतिहासिक क्षण असून यामुळे युरोपियन युनियन आणि भारत यांच्या संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आज भारत आणि युरोपियन युनियन एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उभे आहेत असं युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा म्हणाले. तर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेला मुक्त व्यापार करार हा सर्व करारांची जननी आहे असं युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन म्हणाल्या. राज्यातल्या आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या जिल्ह्यांमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. पुढच्या टप्प्यात इतर संस्थांचा समावेश केला जाणार असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित सूक्ष्म, लघु आणि मध्यम कंत्राटदार उद्योजकांची प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्मची निर्मिती, धुळ्यातला जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडे शिफारस, वेगवेगळ्या कारणांसाठी दिल्या जाणाऱ्या शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्याचा कालावधी 59 वर्षांपर्यंत वाढवून देणं, केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातल्या शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करणं इत्यादी निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 8 आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 66 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या नाशिक शहर परिक्रमा मार्गासाठी 3,954 कोटी रुपयांच्या खर्चाला, तसंच गडचिरोली जिल्ह्यातल्या खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे कोनसरी मुळचेरा हेदरी सुरजागड महामार्गाच्या सुधारित लांबीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 2026-2027 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा येत्या 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून त्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर चर्चा होईल. दुसरा टप्पा 9 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत होणार असून त्यात अर्थसंकल्पावर चर्चा होईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता सर्व पक्षांनी सहकार्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. शाश्वत आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेकरता नवोन्मेषी संशोधनाची गरज असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. वाहन तंत्रज्ञानाविषयी पुण्यात आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशाकरता संशोधक आणि उद्योजकांनी अभिनव तंत्रज्ञान विकसित करावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्यायी इंधन, विजेवरची वाहनं आणि वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या अत्याधुनिक सोयीसुविधा या क्षेत्रात आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट ठेवावं असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19 वर्षांखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झिम्बाब्वेत बुलावायो इथं सुरू असलेल्या सुपर सिक्स फेरीतल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेपुढे विजयासाठी 353 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर भारतानं आक्रमक सुरुवात करत 11व्या षटकातच 100 धावा पूर्ण केल्या. मात्र त्या षटकात तडाखेबंद फलंदाजी करत असलेला वैभव सूर्यवंशी 52 धावांवर बाद झाला, त्यामुळे धावगती मंदावली. विहान मल्होत्रा आणि अभिमन्यू कुंडू यांनी 5व्या गड्यासाठी 113 धावांची भागीदारी करत डाव सुस्थितीत आणला. अभिमन्यू कुंडूने 61 धावांवर बाद झाल्यावर विहाननं एक बाजू लावून धरत डावाला आकार दिला. त्यानं नाबाद 109 धावा केल्या, त्यामुळे भारताला निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 352 अशी मोठी धावसंख्या उभारता आली. विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवे दिशानिर्देश शैक्षणिक संस्थांमध्ये जातीभेदाधारित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जारी केले असून त्यांचा गैरवापर होणार नाही अशी ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जातीभेदामुळे अन्याय किंवा इतर गैरवर्तन रोखण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी समान संधी केंद्र, समता समित्या, तक्रार निवारण यंत्रणा आणि 24 तास चालणाऱ्या हेल्पलाईन सुरू कराव्यात अशा सूचना आयोगाने 13 जानेवारीला जारी केल्या होत्या. त्यांचा गैरवापर होऊ नये ही केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. हा विषय न्यायप्रविष्ट असून संविधानाच्या चौकटीतच सर्व कार्यवाही होईल असं ते म्हणाले. बँकांचा कामकाजाचा आठवडा 5 दिवसांचा करावा या प्रमुख मागणीसाठी आज सर्व राष्ट्रीयीकृत आणि सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा संप केला. या मागणीवर विचार झाला नाही तर बेमुदत संपावर जाण्याची तयारी असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या शाखांसमोर मागणीच्या समर्थनासाठी निदर्शनही केली. धुळ्यात संपामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. शहरातल्या स्टेट बँकेसमोर आंदोलनकर्त्यांनी एकत्र जमून घोषणाबाजी करत निदर्शनं केली. लातूर शहरात स्टेट बँकेसमोर आंदोलनकर्त्यांनी निदर्शनं केली. शहर आणि परिसरातले 200 अधिक बँक कर्मचारी यात सहभागी झाले होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर 320 अंकांची वाढ झाली आणि तो 81,857 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही 127 अंकांची वाढ नोंदवत 25,175 अंकांवर बंद झाला. बँकेचे बनावट व्हाउचर वापरून तब्बल 1,09,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार नांदेड इथल्या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेत उघडकीला आला आहे. या प्रकरणी बँकेचे संचालक बालाजी शिंदे यांच्यासह इतर 41 बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज 3 वाजता संपली. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात किमान तापमानात किंचित वाढ झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. आज राज्यातल्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उद्या राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची घोषणा. व्यापार, सुरक्षा, संरक्षण भागीदारी, गतिशीलता, आपत्ती जोखीम व्यवस्थापन आणि ग्रीन हायड्रोजन आदी करारांचा समावेश. औद्योगिक शिक्षण संस्थांचं पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणार. आणि 19 वर्षांखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्स फेरीतल्या सामन्यात भारताचं झिम्बाब्वेपुढे विजयासाठी 353 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.